चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तांत्रिक बिघाडामुळे साखर कारखाना बंदमुळे ट्रॅफिक जाम। तांत्रिक बिघाडामुळे शामली साखर कारखाना 2 तास बंद होता। यामुळे शहरात संध्याकाळी ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे ट्रॅफिक जाम झालं होतं। यामुळे पायी प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं। बुधवारी शामली साखर कारखान्यात दुपारनंतर अचानक तांत्रिक बिघाड आला, ज्यामुळे जवळपास 2 तास कारखाना बंद होता। दुपारी 2 पासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शामली कारखाना बंद पडल्यामुळे कारखान्याच्या रोडपासून अग्रसेन पार्क, हनुमान रोड, नाना पूल, सुभाष चौकापर्यंत उसाच्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं। शहरात यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता। रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागला। शामली साखर कारखान्याचे ऊस उपमहाप्रबंधक नरेश कुमार यांनी सांगितलं की दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शामली साखर कारखाना तांत्रिक बिघाडामुळे बंद होता। या दरम्यान उसाच्या गाड्या थांबल्यामुळे ट्रॅफिक जाम झाला। रात्रीपर्यंत जाम संपेल।